श्लोक 6 कर्षयंत शरीरस्थं भूत ग्रामम चेतस मामचैवांत शरीरस्थं तान्विध्या असुर निश्चयान। जे शरीरामध्ये असलेल्या भूतांच्या समुदायाला कृश करतात आणि शरीरामध्ये असलेल्या मला दुःख देतात ते अविवेकी आसुरी बुद्धीचे लोक आहेत असे जाण। आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही होय शिणू। जे जे काही दुःख ते आपल्या अथवा परक्याच्या देहाला देतात तेवढे सर्व दुःख मला आत्म्याला होते। पै वाचेचे निही पालवे पापिया तया नातळावे परी पडिले सांगावे त्यजावया। वाचेच्या पदरानेही त्या पाप्यांना स्पर्श करू नये परंतु त्यांचा त्याग करण्याकरता आम्हाला त्याजाविषयी बोलावे लागले। प्रेत बाहिरे घालिजे का अंत्यजू संभाषणी त्यजिजे हे असो हाते क्षाळीजे कश्मलाते। प्रेताला स्पर्श करू नये परंतु त्यास बाहेर काढण्याकरता जसा स्पर्श करावा लागतो अथवा अंत्यजाशी बोलू नये परंतु अंत्यजाचा त्याग करण्याकरता दूर हो म्हणून बोलावे लागते ते राहू दे। विष्ठेला हात लावू नये परंतु शौचाचे वेळी हाताने मळाला धुतले पाहिजे। तेथ शुद्धीची या आशा तो लेपून मनवे जैसा तया ते सांडा वया तैसा अनुवादुहा। त्या प्रसंगी शुद्ध होण्याची इच्छा असते म्हणून तो दोषकारक संसर्ग जसा मानता येत नाही त्याप्रमाणे त्या असुरी लोकांचा त्याग करण्याकरता हे त्यांच्या विषयी बोलणे आहे। परी अर्जुना तू तया ते देखसी ते स्मर हो माते जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना। परंतु अर्जुना तू जेव्हा त्या असुरी लोकांना पाहशील तेव्हा माझे स्मरण कर कारण या कामी दुसरे प्रायश्चित्त चालणार नाही। म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पैये की जतन करावी निकी सर्वांपरी। म्हणून सात्विक श्रद्धा जी आहे तीच एक सर्व प्रकाराने चांगली सर्वदा जतन करावी हे मी पुन्हा पुन्हा सांगतो। तरी धरावा तैसा संगो जेणे पोखे सात्विक लागू सत्व वृद्धीचा भागू आहार घेपे। ज्या योगाने सात्विक संबंधाचे म्हणजे वृत्तीचे पोषण होईल तशी संगती धरावी आणि ज्या योगाने सत्वाचा उत्कर्ष होईल असाच आहारही घ्यावा। ए रवी तरी पाही स्वभाव वृद्धीचा ठाई आहारा वाचून नाही बळी हे तू। वास्तविक पहा स्वभाव वाढण्याचे म्हणजे बनण्याचे कामी आहाराशिवाय दुसरे जोरदार कारण नाही। प्रत्यक्ष पाहे पावीरा जो सावधगे मदिरा तो होऊन ठाके माजीरा तियेची क्षणी। अर्जुना प्रत्यक्ष पहा की एखादा शुद्धीवर असलेला पुरुष जेव्हा दारू पितो तेव्हा तो त्याच क्षणी उन्मत्त होऊन राहतो। का जो साविया अन्न रसो सेवी तो व्यापीजे वात श्लेष्म स्वभावी कायज्वरू जालिया निभवी पयादिक। अथवा जो आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे अन्नाचे सेवन करतो तो त्या अन्न पाण्याच्या वातकारक व कफकारक स्वभावाने व्यापला जातो अथवा एखाद्याला ताप आल्यावर दूध वगैरे त्याला शांत करील का। ना तरी अमृत जया परी घेतली या मरण वारी का आपुली या ऐसे करी जैसे विष। अथवा ज्याप्रमाणे अमृत सेवन केले असता ते मरणाला टाळते अथवा विष हे सेवन केले असता आपल्यासारखे करते म्हणजे मारते। तेवी जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे। त्याचप्रमाणे जसा आहार घ्यावा तसा देहातील रक्त मांसादी धातूंचा आकार बनतो आणि त्या रक्तातील धातूंप्रमाणे अंतःकरणाचा स्वभाव जास्त जास्त पुष्ट होतो। जैसे भांडियाचे नीतापे आतुले उदक ही तापे तैसी धातू वशे आटोपे चित्तवृत्ती। ज्याप्रमाणे भांड्याच्या तापण्याने आतले पाणीही तापते त्याप्रमाणे आहाराच्या योगाने धातूच्या वश असल्यामुळे चित्तवृत्ती व्यापली जाते। म्हणून सात्वी कुरसू सेविजे तै सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होईजे येरी रसी। म्हणून सात्विक रस सेवन करावेत तेव्हा सत्वाची म्हणजे सत्वगुणाची वृद्धी होते व इतर रसानी रजोगुणाची व तमोगुणाची वृद्धी होते। तरी सात्विक कोणू आहारू राजसा तामसा काई आकारू, हे सांगो करी आदरू आकर्णनी। तर सात्विक आहार कोणता, राजस्व तामस आहाराचे स्वरूप काय हे सांगतो, तू चांगले लक्षपूर्वक ऐक। श्लोक सातवा। आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः, यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु। प्राणी मात्रांना प्रिय असणारा आहार देखील तीन प्रकारचा असतो। यज्ञ, तप तसेच दान ही देखील तीन प्रकारची असतात, त्यांचा हा भेद ऐक। आणि एक सरे आहार कैसे नीतीनी मोहर, जालिया तेही वीरा रोकडे दाऊ। आणि आहाराचे एकदम तीन प्रकार कशाने झाले तेही अर्जुना आत्ताच दाखव। तरी जेवणाराची आरुची निष्पत्ती की बोनियांची, आणि जेविता तव गुणांची दासी येथ। तरी जेवणाराच्या रुचीप्रमाणे अन्न तयार केले जाते, आणि या जगात जेवणारा तर तीन गुणांचा गुलाम झालेला असतो। जे जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता, पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा। कारण की करता भोगता जो जीव तो तीन गुणांमुळे स्वभावतःच तीन प्रकारचा होऊन तीन प्रकारची कर्मे करतो। म्हणून त्रिविधो आहारो यज्ञोही करीत त्रिप्रकारू, तपदान हन व्यापारू त्रिविध चिते। म्हणून आहार तीन प्रकारचा आहे व यज्ञातही तीन प्रकार करतात, आणि दान तपाती व्यापारही तीन प्रकारचे आहेत। पै आहार लक्षण पहिले, सांगो जे म्हणितले ते ऐका गा भले रूप करू। परंतु प्रथम आहाराचे लक्षण सांगतो, म्हणून जे म्हटले त्याची चांगली स्पष्टता करतो ऐक। श्लोक आठवा। आयुस्सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना, रस्या स्निग्धा स्थिर हृद्या आहार सात्विक प्रिया। आयुष्य, सत्व, बल, आरोग्य, सुख व प्रीती यांची वृद्धी करणारे, अंगानेच सुरस स्निग्ध शरीरामध्ये बहुत काळ राहणारे, मनास आनंददायक असे आहार सत्ववृत्तीच्या लोकांना प्रिय असतात। तरी सत्वगुणाकडे जे दैवे भोगता पडे, तई मधुरी रसी वाढे मेचूतया। तर जेव्हा प्रारब्ध योगाने भोगता म्हणजे जेवणारा जीव सत्वगुणाच्या उत्कर्षात पडतो, तेव्हा मधुर पदार्थांच्या ठिकाणी त्याची आवड वाढते। अंगेची द्रव्य सुरसे जे अंगेची पदार्थ गोडसे, अंगेची स्नेहे बहुवसे सुपक्वे जिये। जे पदार्थ स्वभावतःच रसभरित असतात व जे पदार्थ स्वभावतःच गोड असतात, जे पदार्थ स्वभावतःच स्निग्ध असतात व जे पदार्थ चांगले परिपक्व असतात। आकारे नवती डगळे स्पर्शे अति मवाळे, जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये। आकाराने मोठे व बेढ बसत नाहीत, आणि स्पर्शाला अति मऊ आणि जिभेला आवडणारे आणि जे चवदार असतात। रसे गाढी वरी ढिली द्रव भावे आथिली, ठाये ठावो सांडिली अग्नितापे। रसाने अतिशय भरलेले शिवाय त्याची साल पोकळ असलेले, ओलेपणाने संपन्न आणि खरोखर अग्नीच्या उष्णतेपासून सुटलेले। अंगे साने परिणामे थोरू, जैसे गुरुमुखीचे अक्षरू, तैशी अल्पी जिही अपारू तृप्ती राहे। ज्याप्रमाणे गुरुने केलेल्या उपदेशाचे शब्द म्हणजे महावाक्य दिसण्यात थोडकेच असतात, परंतु तेच आपला पराक्रम मात्र मोठा करून दाखवतात, त्याप्रमाणे जो आहार दिसावयास अगदी थोडा असतो, परंतु जो सेवनाने कल्पनेबाहेर पूर्ण तृप्ती देतो। आणि मुखी जैसी गोडे तैसेची ही ते आतुले ही कडे, तिये अन्ने प्रीती वाढे सात्विकांसी। आणि ते पदार्थ जसे तोंडाला गोड लागतात, तसेच आत म्हणजे परिणामी हितकर असतात, त्या अन्नाच्या ठिकाणी सत्वगुणी लोकांचे प्रेम वाढते। एवम गुण लक्षण सात्विक भोज्य जाण, आयुष्याचे त्राण नीच नवे हे। याप्रमाणे सात्विक आहार असे गुण असलेल्या लक्षणांचा असतो, आणि हे नित्य नवे आयुष्याचे रक्षण आहे असे समज। येणे सात्विक रसे जब देही मेहो वरिषे, तव आयुष्य नदी उससे देहाची देहा। जेव्हा हा सात्विक आहार रूपी मेघ देहात वर्षाव करतो तेव्हा आयुष्य रूपी नदी दिवसेंदिवस जास्त वाढत जाते. सत्वाची ये कीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची ये उन्नती भानू जैसा. बुद्धिमंत अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाची वाढ करण्याला सूर्य हा कारण आहे त्याप्रमाणे सत्वगुणाचे पोषण करायला आहार हाच कारण आहे. आणि शरीरा हन मानसा बळाचा पै कुवासा हा आहारू तरी दशा कैची रोग. आणि शरीराला आणि मनाला सामर्थ्य पुरवणारा असा हा आहार जर असेल तर रोगांना अस्तित्व कुठले. हा सात्विक होय भोग्यो तै भोगा वया आरोग्यो शरीरासी भाग्यो उदयले जाणू. हा सात्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येईल तेव्हा आरोग्य भोगण्याला शरीराचे भाग्यच उदयाला आले असे आम्ही समजतो. आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया ये येणे हे असो वाढे साजणे आनंदेसी. आणि या सात्विक आहाराने सुखाच्या देवघेवीचा व्यवहार चांगला भरभराटीला येतो. हे राहू दे, एवढेच काय पण त्याचे आनंदाशी सख्य वाढते. ऐसा सात्विकू आहारू परिणमला थोरू करी हा उपकारू सबाह्यासी. वर सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार चांगला परिणत झाला म्हणजे मानवला असता हा आत मनास व बाहेर शरीरास मोठा उपयोग करतो. आता राजसासी प्रीती जिही रसी आथी करू तया ही व्यक्ती प्रसंगे गा. आता रजोगुणी मनुष्याला ज्या रसाची प्रीती आहे त्याचीही अर्जुना प्रसंगानुसार स्पष्टता करतो. श्लोक 9. कट्टबम ललवनात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिन आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाह. कडू आंबट खारट अतिउष्ण तीक्ष्ण रूक्ष दाह करणारे असे आहार रजोवृत्तीच्या लोकांना इष्ट असतात. हे दुःख शोक व रोग प्राप्त करून देणारे आहे. तरी मारे उणे काळकोट तेने माने जे कडुवट का चुनिया हुनी दासट आमलहन. तर प्राणहरण करण्याविषयी मात्र काय तो कमीपणा नाहीपेक्षा काळकूट विषयाप्रमाणे जे कडू असते अथवा आंबटपणामध्ये जे चुन्यापेक्षा जिभेला जास्त चटका देणारे असते. कणिकी ते जैसे पाणी तैसेची मिठ बांधया आणि तेतुलीच मेळवणे रसांतरांची. कणकेचा गोळा करण्यास जितके पाणी लागते तितकेच त्यात मीठ घालतो व इतरही पदार्थांचे मिठाशी तितक्या प्रमाणात मिश्रण करतो. म्हणजे कणकेत जितके मीठ तितकेच इतर रसातही ते घालतो. ऐसे खारट अपाडे राजसा तया आवडे उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी. असे अतिशय खारट त्या रजोगुण्याला आवडते व पदार्थ इतके ऊन ऊन खातो कि त्या कडक पदार्थांच्या रूपाने तो अग्निच तोंडाने गिळीत आहे असे वाटते. वाफेची आसिगे वाती ही लाविल्या लागे तैसे उन मागे राजसूतो. कडक पदार्थांच्या वाफेच्या टोकावर लावली असता वात देखील पेटील असे कडक पदार्थ तो रजोगुणी पुरुष मागतो. वावदळ पाडू निठाये साबळू डाहारला आहे तैसे तिख तोखाये जे घाये वीण रूपे. भयंकर वावटळीस मागे टाकील असे किंवा पहारीचा घाव लागला असता जसे रुपते तसे घावा वाचून रुपणारे झणझणीत असे तिखट तो खातो. आणि राखे हुनी कोरडे आत बाहेरी एके पाडे तो जिव्हा दंशू आवडे बहुतया. जे तोंडी लावणे आत व बाहेर राखेपेक्षा कोरडे असते ते त्याला फार आवडते. परस्परे दाता आदळू होय खाता तो गा तोंडी घेता तो शो लागे. जो पदार्थ खात असताना एकमेकांवर दात आदळतील तो पदार्थ तोंडात घेताना त्यास संतोष होऊ लागतो. आधीच द्रव्ये चुरमुरी वरी परवडी जती मोहरी जिये घेता होती धुवारी नाके तोंडे. पदार्थ मूळचेच झणझणीत असून शिवाय मोहरी लावून त्याचे अनेक प्रकार केले जातात ते असे की जे सेवन केले असता नाका तोंडातून वाफा चालतात. हे असो उगे आगिते मने तैसे राईते पडिये प्राणा परवते राजसा सिगा। हे राहुदेव, अर्जुना अग्नीला गप्प बैस असे म्हणेल असे तिखट राहते रजगुण्याला प्राणापेक्षा जास्त आवडते। ऐसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्न मिशे अग्नी भडभड भडाडा पोटी भरी। याप्रमाणे तोंडाला पुरेसे न होऊन तो जिभेने वेडा केलेला रजोगुणी पुरुष अन्नाच्या निमित्ताने पोटात प्रज्वलित अग्निस भरतो। तैसाची लवंगा सुटे मग भुई गा सेजे खाटे पाणीयाचे न सुटे तोंडोनी पात्र। त्या सरसाच त्याच्या अंगाचा दाह होतो मग भुईवर अथवा अंथरुणावर त्यास चैन पडत नाही व पाण्याचे भांडे तोंडापासून सुटत नाही। ते आहार नवती घेतले व्याधी व्याळ जे सुतले ते चेवा वया घातले माजवण पोटी। रजोगुण्याने खाल्लेले ते पदार्थ हे जेवण नव्हे तर शरीरात रोगरूपी निवांत निजलेले साप जागे करण्याकरता उत्तेजक पदार्थच पोटात घालणे हो। तैसे एकमेका सळे रोग उठती एके वेळे ऐसा राजसू आहार फळे केवळ दुःखे। त्याप्रमाणे एकमेकांच्या स्पर्धेने एकदम रोग उठतात म्हणजे उत्पन्न होतात अशा रीतीने रजोगुणी आहाराचे केवळ दुःखरूप फळ प्राप्त होते। एवम राजसा आहार रूप केले धनुर्धरा परिणामाचा ही विसुरा सांगितला। अर्जुना, याप्रमाणे राजस आहाराचे वर्णन केले व त्या आहाराच्या परिणामाचा विचार सांगितला। आता तया तामसा आवडे आहारू जैसा तेही सांगो चिळसा झणे तुम्ही। आता त्या तमोगुणी पुरुषाला जसा आहार आवडतो तेही सांगतो, कदाचित तुमच्या मनाला त्याची किळस येईल पण चिळस घेऊ नका। तरी कुही जले उष्टे खाता न मनिजे तेने अनहिता जैसे का उपहिता म्हैसी खाय। तर कुजलेले अथवा उष्टे खात असताना त्यामुळे आपले अनहित होईल असे तो मानित नाही, जशी म्हैस कुजलेल्या उष्टे अन्न न म्हणता आंबण खाते तसे तो खातो। श्लोक 10। यात मामम गतरसं पूती पर्युषितं चयत उच्छिष्टम अपि चामेध्यं भोजनं तामस प्रियम। ज्याला तयार होऊन प्रहराहून अधिक वेळ झालेला आहे अथवा जे अर्धवट शिजलेले आहे ज्यामधील रस गेला आहे दुर्गंधयुक्त आदल्या दिवसाचे उष्टे आणि सदोष असे भोजन तमोवृत्तीच्या लोकांना प्रिय असते। निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे अतिकरे तै तामसे घेई जेते। त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न दोन प्रहरी अथवा तो दिवस गेल्यावर दुसरे दिवशी तमोगुणी पुरुष घेतो। ना तरी अर्ध उकडिले का निपट कर पोनी गेले तैसे ही खाय चुकले रसाजे येवो। अथवा अर्धवट शिजलेले किंवा पारच करपून गेलेले आणि ज्यात गोडी आलेली नाही तसेही पदार्थ तमोगुणी पुरुष खातो। जया का आथी निष्पत्ती जेथ रसू धरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रतीती तामसा नाही। जे अन्न शिजवून तयार झालेले असते व ज्या अन्नात गोडी चांगली आलेली आहे ते अन्न आहे असा तमोगुणी पुरुषाचा अनुभव नाही, म्हणजे अशा अन्नाला तो अन्न समजतच नाही। ऐसे नी कही विपाये सदन्ना वर पडा होये तरी घाणी सुटे तबर आहे व्याघ्रू जैसा। असे असूनही जर कदाचित चांगल्या पक्वन्नाचा त्याला योग आला तर त्या अन्नास घाण सुटेपर्यंत वाघाप्रमाणे थांबून राहतो, म्हणजे त्या अन्नाला घाण सुटेपर्यंत खात नाही। का बहुवे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले गाभिणे ही हो। जे अन्न तयार होऊन पुष्कळ दिवस झाले आहेत ज्याचा रुचकरपणा निघून गेला आहे जे वाळलेले अथवा सडलेले आहे अथवा जे अन्न फतफतलेले असून त्यात किडेही पडलेले असोत तेही बाळाचे हातवरी चिवडिले जैसे राडी करी का सवे बैसोनी नारी गोतांबिल करी। व तसे घाण सुटलेले अन्न तेही मुलाच्या हाताने चिवडून जशी काही राड करतो अथवा बायको बरोबर बसून गोतांबिल करतो म्हणजे तिच्या बरोबर परिवारासह एका ताटातच जेवतो। ऐसेनी कश्मळे जै खाय तैजया सुख भोजन ऐसे होय परी येणे ही न धाय पापिया तो। अशा घाणेरडीपणाने जेव्हा तो खातो तेव्हा त्याला सुखाचे असे भोजन होते, म्हणजे अशा भोजनापासून त्याला सुख होते, परंतु तो पापी एवढ्यानेही समाधान पावत नाही। मग चमत्कारू देखा निषेधाचा आंबुखा जया का सदोखा कुद्रव्यासी। मग चमत्कार पहा, ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांना निषेधाचा शिंतोडा असतो, म्हणजे ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांचा शास्त्राने सेवन करण्यास योग्य नाहीत असा निषेध केलेला असतो, तया पेयांचा पाणी अखाद्यांचा भोजनी वाढवी जे उतानी तामसे तेने। त्या पिण्यास अयोग्य अशा पदार्थांच्या पिण्याच्या ठिकाणी व खाण्यास योग्य नाहीत अशा पदार्थांच्या खाण्यात त्या तामसी पुरुषाकडून उत्कट हाव वाढवली जाते। एवं तामस जेवणारा ऐसैसी मेचू हे वीरा याचे फल दुसरा क्षणी नाही। हे वीरा अर्जुना, तमोगुणी जेवणाऱ्याला अशी अशी आवड असते, त्याचे फळ दुसऱ्या क्षणी मिळत नाही तर त्याच क्षणात ताबडतोब मिळते। हे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र तेव्हाची पापा पात्र झाला तो की। कारण की त्याचे तोंड जेव्हा या अपवित्र अन्नाला शिवते तेव्हाच तो पापाला पात्र झाला। यावर ते जे जेवी ते जेवी ती बोज न म्हणावी पोट भरती जाणावी यात नाते। याशिवाय आणखी तो जे जेवतो ते जेवण्याची रीत म्हणू नये, तर ते जेवण ही पोट भरणारी यातना म्हणजे दुःखच समजावं। शिरच्छेदे काय होये का आगिरी गता कैसे आहे हे जाणावे काही पाहे परिसाहा तुची असे। शिरच्छेदाने काय होते अथवा अग्निक प्रवेश केला असता कसे असते या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव का घ्यावा लागतो विचार कर, परंतु तो तमोगुणी पुरुष तसले परिणाम सहनच करतो। म्हणून तामसा अन्ना परिणाम उगा सिना ना न सांगो ची ग अर्जुना देवो म्हणे। म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम वेगळा सांगण्याची जरुरी नाही, कारण तामस अन्न खाण्यात जे दुःख होते तोच त्याचा परिणाम होय असे देव म्हणाले। आता ययावरी आहाराची या परी यज्ञू ही अवधारी त्रिधा असे। आता यानंतर आहाराप्रमाणेच यज्ञ ही तीन प्रकारचा आहे। ऐक, परीती ही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म आईक पासू महिम शिरोमणी। हे चांगल्या सुकीर्तीवंतांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, पण आता या तिही मध्ये पहिल्या प्रथम सात्विक यज्ञाचे रहस्य सांगतो। ऐक, श्लोक 11 अफलकांक्षी भीर यज्ञो विधिदृष्टो यज्यते यष्टव्यमेवेति मन समाधाय च सात्विकः। फलाकांक्षा न धरणाऱ्यांकडून विधीला अनुसरून असलेला व यज्ञ करणे कर्तव्य आहे म्हणून समाधानयुक्त मनाने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ होय। तरी एकु प्रियोत्तमु वाचोनी वाढो नेदी कामु जैसा का मनोधर्मु पतिव्रतेचा। तर ज्याप्रमाणे पतिव्रतेच्या मनाचा संकल्प एका नवऱ्याशिवाय इतर ठिकाणी काम वाढू देत नाही। नाना सिंधू ते ठाको निगंगा पुढारा न करीची निगा का आत्मा देखो नि उगा वेदू ठेला। अथवा समुद्राला मिळाल्यावर गंगा पुढे धाव घेतच नाही अथवा आत्म्याला पाहून वेद स्तब्ध राहिला। तैसे जे आपुला स्वहिती वेचुनिया चित्तवृत्ती नुरवितीची अहंकृती फळा लागी। त्याप्रमाणे जे लोक आपल्या हिताच्या ठिकाणी चित्तवृत्ती खर्च करून कर्माच्या फळाच्या प्राप्तीविषयी कर्तेपणाचा अहंकार शिल्लक राहू देत नाही। पातले या झाडाचे मूळ मागुते सरो नेण्याची जळ जिराले का केवळ तयाचा अंगी। झाडाच्या मुळाशी पोहोचल्यावर मग पाणी जसे मागे सरणे जाणतच नाही तर केवळ त्याच्याच ठिकाणी जिरते। तैसे मने देहे दोही यजन निश्चयाच्या ठाई हार पोनी जे काही वांछिती ना। त्याप्रमाणे देह व मन या दोहोनी यज्ञ निश्चयाच्या ठिकाणी गढून जाऊन जे काहीही इच्छित नाहीत। तिही फळ वांछा त्यागी स्वधर्मा वाचून विरागी की जे जो यज्ञू सर्वांगी अलंकृतू। फलाचा अभिलाष टाकून आपल्या धर्माशिवाय इतर बाबींची आसक्ती सोडून सर्व अंगाने परिपूर्ण अशा ज्या यज्ञाचे ते आचरण करतात, परी आरिसा आपण पे डोळा जैसे घेपे का तळहा तिचे दीपे रत्न पाहिजे। परंतु आरशात जसे आपण आपल्या डोळ्यांकडून पाहिले जाते अथवा अंधारात तळहातावर असलेले रत्न जसे दिव्याने पाहावे। नाना उदिते दिवा करे गमावा मार्गू दिठी भरे तैसा वेद निर्धारे देखो निया। अथवा सूर्य उगवला असता त्या योगाने आपल्याला जाण्याचा मार्ग जसा दृष्टीच्या आटोक्यात येतो त्याप्रमाणे वेदाच्या सहाय्याने निश्चित करून, ती ए कुंडे मंडप वेदी आणि कही संभार समृद्धी ते मेळवणी जैसी विधी आपण केली। ती कुंडे व मंडप आणि वेदी आणखी ही साहित्याची विपुलता यांची जमवाजमव जणू काही शास्त्राने आपण स्वतःच केली आहे त्याप्रमाणे तो करतो, म्हणजे यज्ञाचे सर्व साहित्य शास्त्राप्रमाणे बिनचूक जमवतो। सकळा वयव उचिते लेणी पातली जैसी अंगाते तैसे पदार्थ जेथीचे तेथे विनियोगुनी। अंगावर सर्व अवयवांचे ठिकाणी जसे त्या त्या अवयवांना योग्य असे अलंकार घातलेले असावेत त्याप्रमाणे जेथे जो पदार्थ पाहिजे तेथे तो पदार्थ व्यवस्थित योजून, कायवानु बहुती बोली जैसी सर्वा भरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपाली यजनमिशे। फार शब्दाने काय वर्णन करू, जसे काही सर्व अलंकार घातलेली अशी यज्ञ विद्याच यज्ञाच्या निमित्ताने प्रत्यक्ष मूर्तिमंत आली आहे। तैसा सांगो पांगू निपजे जो यागू नुठवू निया लागू महत्वाचा। त्याप्रमाणे जो यज्ञ अंगे व उपांगे या सहित मोठेपणाच्या संबंधास डोके वर काढून न देता केला जातो, प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी कि जे तुळसीचा परिफळा फुला छायेचा आश्रयो नाही। तुळशीच्या झाडाचे तर उत्तम प्रकारचे संरक्षण केले जाते, परंतु त्या संरक्षण करण्यात फळांचा फुलांचा अथवा छायेच्या हेतूचा संबंध नसतो। किंबहुना फळा शेवीण ऐसे या निगुती यज्ञ निर्माण होय तो यागू जाण सात्विकुगा। अर्जुना फार काय सांगावे, फळाशेशिवाय अशा युक्तीने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ आहे असे समज। श्लोक बारावा। अभिसंधाय तु फलम दंभार्थम अपि चैवयत इज्जते भरत श्रेष्ठ तम यज्ञम विद्धि राजसम। हे भरत श्रेष्ठ, क्रियेने वरच्या सारखाच पण फलाचा उद्देश धरून व दांभिकपणाने जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ जाण। आता यज्ञू कीर वीरेशा करी पै याची ऐसा परिश्राद्धा लागे जैसा अवंतीला रावो। अर्जुना, आता रजोगुणी पुरुष खरोखर याच्याच म्हणजे सत्वगुणाच्या यज्ञाच्याच सारखा यज्ञ करतो, परंतु फलेच्छेने वगैरे करतो, जसे श्राद्धाच्या दिवशी राजाला भोजनाचे आमंत्रण द्यावे। तरी राजा घरासी ये तरी बहुत उपेगा जाये आणि कीर्ती ही होये श्राद्ध न ठके। जर राजा घराला आला तर त्यापासून फार उपयोग होईल, तो असा आपली कीर्तीही होईल आणि श्राद्धही राहणार नाही। तैसा धरूनी आवा का म्हणे स्वर्गू जोडेल असे का दीक्षितू होईन मान्यू लोका घडेल यागू। त्याप्रमाणे विचार मनात धरून तो रजोगुणी पुरुष म्हणतो कि मला संपूर्ण स्वर्ग प्राप्ती होईल व मी दीक्षित म्हणून लोकांना मान्य होईन आणि यज्ञही घडेल। ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारा वया जगी पार्था निष्पत्ती जे यागी राजसपैते। अर्जुना, अशा तऱ्हेने केवळ फळा करताच व आपले महत्व जगत प्रसिद्ध करण्याकरता जो यज्ञ करणे तो राजस यज्ञ होय। श्लोक तेरावा। विधी ही नम सृष्टानम मंत्र ही नम दक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामसं परिशक्षते। शास्त्रविधीला सोडून असलेला ज्यामध्ये ब्राह्मणांना अन्न दिले जात नाही असा मंत्रहीन दक्षिणाविरहित श्रद्धाविरहित अशा यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. पशुपक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञापाही आग्रहोची मूळ. पशुपक्ष्यांच्या लग्नांमध्ये जसा विषय वासनेपेक्षा दुसरा जोशी नाही त्याप्रमाणे तामस यज्ञाला आग्रहच मूळ आहे. वारया वाट न वाहे कि मरण मुहूर्त पाहे निषिद्धासी बिहे आगी जरी. जर कोणताही एखादा मार्ग वाऱ्याकडून चालवला जाणार नाही अथवा मरण जर येण्यास मुहूर्त पाहिल किंवा अग्नि जर निषिद्ध पदार्थास जाळण्यास भिल तरी तामसाची आचार विधीचा आधी वोढवार म्हणून तो धनुर्धर उत्सृंखळू. तर तमोगुणी पुरुषाच्या आचरणाला वेदविधीचा धरबंध असेल म्हणून अर्जुना तो तमोगुणी पुरुषाचा आचार स्वैर असतो. तर तमोगुणी पुरुषाच्या आचरणाला वेदविधीचा धरबंध असेल म्हणून तो तमोगुणी पुरुषाचा आचार स्वैर असतो. तो कसा तर पुढे सांगतात. नाही विधीची तेथ चाड नये मंत्राधिक तयाकड अन्न जाता न सुये तोंड मासिये जेवी. येथे विधींची पर्वा नसते, त्याच्याकडे मंत्र वगैरे येत नाहीत, म्हणजे त्याला ऋग्वेदादी मंत्रांची व त्यातील स्वरवर्णांची जरूर लागत नाही. ज्याप्रमाणे माशीच्या तोंडाकडून अन्न मात्र सुटत नाही त्याप्रमाणे तमोगुणी पुरुष शास्त्रदृष्ट्या विहित निषिद्ध हे न पाहता स्वैर वागतो. वैराचा बोधू ब्राह्मण तेथे केरी गेल दक्षिणा अग्नि झाला वाऊधाणा वरपडा जैसा. ब्राह्मण संबंधाने जेथे ब्राह्मण हा शत्रू अशी समजूत असते तेथे दक्षिणेचा विचार कोठून होणार. वावटळ सुटली असता त्यास जसे अग्नीचे सहाय्य मिळावे त्याप्रमाणे त्या यज्ञात विधी मंत्र ब्राह्मण दक्षिणा वगैरेचा अभाव एकत्र होतो. तैसे वायाची सर्व हि वैचे मुखन देखता श्रद्धेचे नागविले निपुत्रिकाचे जैसे घर. जसे निपुत्रिकाचे घर नागविले जाते त्याप्रमाणे श्रद्धेचे तोंड न पाहता सर्व ही व्यर्थच खर्च होते. ऐसा जो यज्ञा भासू तया नाम यागु तामसू आईके म्हणे निवासू श्रियेचा तो. असा जो यज्ञाचा नुसता देखावा असतो त्याला तामस यज्ञ म्हणावे. अर्जुना हे ऐक, असे तो लक्ष्मीचे निवासस्थान श्री कृष्ण म्हणाले. आता गंगेचे एक पाणी परी नेले आनानी वाहणी एक मळी एक आणी शुद्धत्व जैसे. आता गंगेचे एकच पाणी परंतु ते निरनिराळ्या मार्गाने नेले असता ते एका मार्गाने अमंगलता प्राप्त करून देते व एका मार्गाने पवित्रत्व उत्पन्न करणारे होते. तैसे तिही गुणी तप येथ जाहाले आहे त्रिरूप ते एक केले देपाप उद्धरी एक. त्याप्रमाणे या जगात तीन गुणांच्या योगाने तप तीन स्वरूपाचे झाले आहे. ते तप एक प्रकारचे केले असता पाप देते व दुसऱ्या एका प्रकाराने केले असता उद्धरते. तरी तेची तिही भेदी कैसे निपा म्हणून सुबुद्धी जाणो पाहासी तरी आधी तपची जाण. हे बुद्धिमान अर्जुना, ते तपच तीन भेदाने कसे झाले आहे म्हणून जाणू पाहशील तर आधी तपच काय आहे ते समजून घे. येथे तप म्हणी जे काही ते स्वरूप दाऊ पाही मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो. या जगात तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला दाखवू पहा, नंतर तीन गुणांनी ते तीन प्रकारचे झालेले आहे ते मागाहून सांगू. तरी तप जे का सम्यक ते ही त्रिविध आयक शारीर मानसिक शाब्दगा. तर शुद्ध जे तप तेही शारीरिक मानसिक व वाचिक असे तीन प्रकारचे आहे. आता या तिही माझारी शारीर तव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पडियंता होय. आता या तिहींपैकी शारीरिक तप तर एक, तर त्या तप करणाऱ्याला शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडत असेल तो